மத்பக்தோ மத்யாசிமாம் நமஸ்குரு மாமை வைஷ்யசி சத்யம் தே பிரதிஜானே பிரியோஸ்மே. சதைவ மாதே சிந்தன் கர், மாதா பக்த ஹோ, மாதே பூஜன் கர், மலாச நமஸ்கார் கர். யா பிரமாணே நிச்சித்பணே துமலா பிராப்த ஹோசில். மீ துலா ஹே பிரதிஜ்ஞேனே சாங்தோ, காரண் தூ மாதா அத்யந்த பிரிய சகா ஹேஸ். तात्पर्य, मनुष्याने श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त झाले पाहिजे, सदैव त्यांचे चिंतन केले पाहिजे आणि त्यांच्याच प्रीत्यर्थ कर्म केले पाहिजे. हा ज्ञानाचा अत्यंत गोपनीय भाग आहे. मनुष्याने केवळ उथळ ध्यानी होऊ नये, त्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे जेणेकरून त्याला सदैव कृष्ण चिंतन करता यावे आणि सदैव अशा पद्धतीने सर्व दैनंदिन कार्य केले पाहिजे की त्या सर्व क्रिया श्रीकृष्णांशी संबंधित असाव्यात. दिवसातील 24 तास केवळ कृष्णचिंतन होईल अशा पद्धतीने त्याने आपल्या जीवनाची घडी वसवली पाहिजे. भगवंत प्रतिज्ञेने या ठिकाणी सांगतात की जो कोणी अशा विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये आहे तो निश्चितपणे कृष्णलोकाची प्राप्ती करू शकेल. कृष्णालोकामध्ये त्याला श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष सान्निध्य प्राप्त होते. भगवंताने अर्जुनाला हे परमगुह्य ज्ञान सांगितले कारण अर्जुन हा त्याचा प्रिय सखा आहे. जो कोणी अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण करतो तो श्रीकृष्णाचा प्रिय सखा होऊ शकतो आणि अर्जुनाप्रमाणेच त्यालाही पूर्णत्व प्राप्त होऊ शकते. हे शब्द ठामपणे दर्शवितात की मनुष्याने द्विभुज, वेणुधारी, श्यामसुंदर आणि केसामध्ये मयूर पिच्छ धारण केलेल्या श्रीकृष्ण रूपावर ध्यान केंद्रित केले पाहिजे. श्रीकृष्ण रूपाचे वर्णन ब्रह्मसंहिता तसेच इतर वैदिक शास्त्रामध्ये आढळते. मनुष्याने भगवंताच्या श्रीकृष्ण या आदिरूपावर मनाला एकाग्र करावे, भगवंताच्या अन्य रूपावरही ध्यान भटकू देऊ नये. भगवंताची विष्णू, नारायण, राम, वराह आदी अनेक रूपे आहेत, परंतु भक्ताने अर्जुनासमोर उपस्थित असलेल्या रूपावरच आपले मन केंद्रित करावे. श्रीकृष्णांच्या रूपावर मनाला केंद्रित करणे हे ज्ञानाचे परमगोपनीय सार आहे. हे ज्ञान श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकट केले आहे कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा प्रिय सखा आहे. मन्मना भव मद्भक्तो मद्याची माम नमस्कुरु मामई वैशी सत्यम थे प्रतिजानी प्रियोसिमे. 18 अध्यायातला 65 हा श्लोक आहे ज्यामध्ये भगवान सगळ्यात आपला अंतिम आदेश अर्जुनाद्वारे आपल्या सर्वांना देत आहेत की माझा भक्त बन. कारण भगवंताचा द्वेष करून आपण या भौतिक जगामध्ये आलो. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. आणि जेव्हा आपण भगवंताचा द्वेष करतो त्यावेळेला आपल्या इच्छेनुसार वागण्याची आपल्याला सवय होते आणि म्हणून पुन्हा भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं आपणा जड जातं. कारण इतकेही 84 लक्ष येऊनही आपण काय केलेलं आहे, आपल्या इच्छेप्रमाणे आपण वागलो. आणि म्हणून ज्यावेळेला भगवंताला शरण जाण्याची आज्ञा भगवान करतात त्यावेळेला तात्विकदृष्ट्या आपल्याला पडतं की भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे, परंतु व्यवहारिकदृष्ट्या किंवा आचरणात आणण्यासाठी ही अतिशय कठीण आहे. परंतु भगवान सांगतात की ज्या मात्रेमध्ये किंवा जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही मला शरण याल त्या प्रमाणामध्ये भगवंत आपल्याला भगवंताची कृपा देतात. आणि जशी जशी आपली श्रद्धा वाढत जाईल तसं तसं भगवंताच्या जवळ आपण जातो. म्हणून भगवंत हे इतके कृपाळू आहेत की आपल्या भक्ताचा उद्धार कसा व्हावा हे एकच चिंतन त्यांना आहे. आपण बद्री विशाल किंवा बद्रीनाथ ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी गेलं तर भगवान विष्णू जे आहेत आपल्याला ध्यानस्थ मुद्रेमध्ये बसलेले दिसतील. तर भगवान विष्णूला कोणाचं चिंतन करण्याची किंवा कोणाचं ध्यान करण्याची गरज नाही. तसेच आपण कृष्ण बुकमध्ये पाहतो, भगवान ज्यावेळेला द्वारकेमध्ये आहेत त्यावेळेला सकाळी उठल्याबरोबर भगवंत आपलं ध्यान करतायत. पण कसलं ध्यान करतायत भगवंत? भगवंताला काही ध्यान करण्याची आवश्यकता नाही, पण सगळेजण भगवंताचं ध्यान करतात. भगवंताचं प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की भगवंत हे आपल्या भक्तांना पुन्हा भगवंत धामामध्ये कसं आणावं याच्यासाठी ध्यान करतायत किंवा चिंतन करतायत. निरनिराळे मार्ग भगवंत अवलंबितात, कारण भगवंत हे काय झालं तरी शेवटी भक्त वत्सल आहेत. आपण जरी भगवंताला विसरलो तरी भगवंत आपल्याला विसरलेले नाहीत, आणि म्हणून तर कुठल्याही योनीमध्ये भगवंत आपल्याला सहाय्य करण्यासाठी आपल्याकडे येतात. आणि हा भाव ज्यावेळेला आपण लक्षात घेतो की भगवंताची करुणा, त्याचप्रमाणे त्यांचा भक्तही भगवंतासारखाच करुणा आहे, भगवंतासारखाच दयाळू आहे. म्हणून किती जरी चुका आपण केल्या तरी पुन्हा आपल्याला भगवंत जो आहे आपल्याला आपल्या सेवेमध्ये ठेवून घेतो. तुमच्या ऑफिसमध्ये किंवा शाळेमध्ये तुम्ही जर परत परत चुका करायला लागल्या तर तुम्हाला एक दोन तीन मेमो देतात आणि चौथ्या वेळेला टर्मिनेशन ऑर्डर देतात, बरोबर आहे. पण भगवंत तसे नाही आहेत. असं केलं असतं भगवंताने तर आपल्यापैकी इथं कोणीच राहिलं नसतं. टर्मिनेशन ऑर्डर सगळ्यांना, एक दोन तीन ऑफेन्स बस, तर त्याला टर्मिनेशन ऑर्डर. भगवंत तसं करत नाहीत. भगवंत उलट आपल्याला उत्साही देतात. जरी आपण चूक केली तरी भगवंत आपल्याला कनवाळूपणे कृपाळूपणे आपल्याला पुन्हा जवळ करतात, कारण त्यांच्याशिवाय त्यांना माहिती आहे दुसरा आहे कोण, त्यांच्याशिवाय आम्हाला आहे कोण दुसरा. म्हणून याचा अर्थ असं नव्हे की आपण प्रत्येक वेळेला चुका कराव्या. भगवंत काही कृपाळू आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे भक्त कृपाळू आहेत. आपण कितीतरी चुका केल्या आपल्या जवळच करतात, त्यामुळे आपण चुकाच करत राहू असं नाही. आपल्याला इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात की टू रिपेंट मीन्स नॉट टू रिपीट, म्हणजे पश्चाताप कशाला म्हणतात की पुन्हा ती गोष्ट आपण नाही करायची, त्याला पश्चाताप. आणि असं जर आपलं वर्तन किंवा असा जर आपला व्यवहार असेल तर निश्चितच भगवान श्रीकृष्ण भगवत धामामध्ये जाण्यासाठी, भगवान श्रीकृष्णाच्या धामामध्ये जाण्यासाठी आपण एक ना एक दिवस पात्र होऊ. परंतु भगवत धामामध्ये जाण्यासाठी आपलं अंतःकरण हे पूर्ण शुद्ध बनायला पाहिजे, पूर्ण शुद्ध. एकही चक्का तिथे कुठल्याही प्रकारचा भौतिकपणाचा अंश नाही राहिला पाहिजे. तर अशी भगवंताची शुद्ध भक्ती केवळ भगवंताच्या कृपेनं प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून ही कृपा प्राप्त करण्यासाठी आपण इच्छा केली पाहिजे, आणि आपली जशी इच्छा आहे त्याप्रमाणे आपलं वर्तन झालं पाहिजे. आपल्या सर्वांची इच्छा आहे शुद्ध भक्त बनावं, पण तसं आपलं वर्तन पण पाहिजे. आणि वर्तन असेल तर भगवंत आपल्याला थोडी परीक्षा घेतील, नाही असं नाही, कारण चेक केलं पाहिजे. आम्हालाही समजलं पाहिजे आणि भगवंतालाही समजलं पाहिजे आणि लोकांनाही समजलं पाहिजे की आपण किती ॲडव्हान्स आहोत. तर म्हणून भगवंत थोडी परीक्षा घेतात, नाही असं नाही, आणि घेतलीच पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत आपल्याला पुन्हा आपली शक्ती देत आहेत, आणि ती जर आपण घेतली तर आपण या भक्ती मार्गावरती आपोआप उन्नती करू शकतो. म्हणून भक्ती जी आहे ही आपल्या शक्तीपेक्षा पूर्णपणे भगवंताच्या कृपेवरती अवलंबून आहे आणि वैष्णवांच्या कृपेवरती अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्या या भक्ती मार्गाचा सर्वात महत्वाचा भाग कुठला असेल तर ती सेवा. आणि तो सेवा भाव यावा म्हणून तर आपण जप करतो. हरे कृष्ण महामंत्राचा अर्थच आहे की हे भगवंता मला तुझ्या सेवेमध्ये लाव. आणि तो सेवा जो आहे, जो पहा हनुमंत हे शिव, तर शिव स्वतः रामाचा जप करतात आणि याचं फळ म्हणून त्याला हनुमंताचा अवतार आणि प्रभू रामचंद्रांची सेवा प्राप्त झाली. आणि असं झाल्यानंतर आपली स्थिती जी आहे ही ध्रुव महाराजांच्यासारखी होते, जे आपण सर्वजण भगवत भक्तीमध्ये शुद्ध भक्तीमध्ये यायच्या अगोदर आपण इकडे तिकडे काय हे थोडं सगळं काही हुडकत होतो. परंतु ज्यावेळेला आपल्याला कळालं की नाही आपला जीवनाचा हा अर्थ नाहीये, काय मागतोय आपण भगवंताकडे, जे भगवंताने अगोदर दिलेलं आहे ते मागण्यात काय अर्थ आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण शुद्ध भक्तीची याचना भगवंताकडे करतो त्यावेळेला आपली अवस्था जी आहे ही ध्रुव महाराजांच्यासारखी होते. ध्रुव महाराजांनी ज्यावेळेला त्यांनी तपस्या केली जंगलामध्ये जाऊन, आणि नारद मुनीने त्यांना सांगितलं, अरे तू एवढासा लहान मुलगा आहेस, हे तपस्या वगैरे तुझं काम नाही, तू घरी जा, चला तुम्ही जंगलामध्ये जिथे तर अनेक हिंस्त्र पशु पक्षी आहेत, त्यानंतर अनेक प्रकारच्या प्राण्यांनी जंगल भरलेलं आहे, तर तुझा असं योग्य नाही की हे जंगलामध्ये एकत्र एकट असं भगवंताची ही भक्ती करावी, हे तुझ्यासाठी नाही आहे, तू घरी जा. पण आपण असंच काय केलं असतं, अरे स्वतः नारद मुनी शुद्ध भक्त सांगतोय, आपण बॅग गुंडाळून घरी आलो असतो. पण ध्रुव महाराजांनी तसं नाही केलं. ध्रुव महाराज म्हणाले की नाही, हा मला इथेच राहून भगवंताला पाहायचं आहे, तपस्या करायची आहे मला, आणि म्हणून त्यांनी तपस्या कंटिन्यू केली. कधी कधी आपल्याला आपण भगवंताच्या भक्तीमध्ये उन्नत होण्यासाठी काहीतरी तपस्या करतो आणि आपल्याला असं कोणतरी सांगतं, हे काय करायची गरज नाही, आपल्याला वाटतं अरे हो चांगलं झालं बरं झालं, माझ्या मला करायचंच नव्हतं, आता मला सांगता येते, अथॉरिटी सांगते मला, हा किंवा वैष्णव सांगतायत की हे करायची गरज नाही. तर ही आपली परीक्षा आपण भक्तीमध्ये उन्नती करताना. ध्रुव महाराजांनी हे आपली तपस्या चालूच ठेवली आणि त्याचं फळ म्हणून प्रत्यक्ष भगवान त्यासमोर अवतीर्ण झाले आणि त्याच्या डोक्यावरती त्यांनी शंख ठेवला, शंखाच्या स्पर्शानं ताबडतोब त्याची जी भगवत भक्ती आहे, कृष्ण प्रेम जे आहे हे जागृत झालं. आणि ध्रुव महाराज त्यांना प्रार्थना करायला लागले की मी काचीचा तुकडा हुडकत आलो होतो, पण तुमच्या कृपेमुळे मला हिरा प्राप्त झालेला आहे. आपण तसेच आहोत, आपल्याला कुठे काय शुद्ध भक्तीची कल्पना आहे, पण प्रभुपाद आले सांगितले चांद हरे कृष्ण अँड बी हॅपी, आणि आपल्याला हॅपी व्हायचं आहे म्हणून आपण सगळेजण करतोय, वाकडं तिकडं नाचतो, कीर्तन करतो, जप करतो, भगवंताच्या भक्तांचा संघ घेतो, प्रभुपादांची पुस्तकं वाचतो, प्रभुपादांचा प्रसाद घेतो. तर आपल्यामध्ये शुद्ध भक्ती नाही आहे अजून, याच्यामध्ये काहीतरी आपल्याला थोडं प्रसाद चांगला नसेल तर आपल्याला थोडं एकदम पडत नाही, थोडं प्रवचन चांगलं झालं नाही झोप यायला लागते, बरोबर कीर्तन करणारा चांगला नसेल तर आपल्याला काय टाईमपास चाललाय. तर असं जे आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला अजून शुद्ध भक्तीची जी आहे चव नाही आहे. आणि त्यासाठी आपण पण असेच अजून थोडे काचेचे तुकडे गोळा करण्यात मग्न आहोत सध्या. तर हिरा जो आहे भक्ती, हा जसं व्यापारी असतो त्याला पैशाचं महत्व कळतं, त्याप्रमाणे भक्त जो आहे त्याला भक्तीचं महत्व कळतं. तर व्यापारी पहा, त्याला कुठेही एक पैसा जरी पडलेला दिसला तरी ताबडतोब तो उचलून घेतो, त्याचप्रमाणे भक्त जो आहे कुठेही एखादा गुण दिसला तर तो ताबडतोब उचलून घेतो, कारण त्याच्या बिझनेससाठी म्हणजे भक्तीसाठी त्याचा उपयोग होतो. तर अशी जी भक्ती आहे एका क्षणामध्ये पण आपण प्राप्त करू शकतो, अन्यथा हजारो जन्म सुद्धा लागतात. परंतु प्रभुपादांनी असं आपल्याला सांगितलेलं आहे की या जन्मात फिनिश द बिझनेस, तुमचा जो मार्ग आहे भगवत धामाला जायचा हा पूर्णपणे तुम्ही त्यामध्ये प्राप्ती करा भगवंताची, पुन्हा शिल्लक ठेवू नका. एकदा प्रभुपाद ऑस्ट्रेलियामध्ये होते आणि प्रभुपादांनी सांगितलं की जो कोणी या मार्गाचं 100% पालन करेल, आय प्रॉमिस दॅट ही विल गो बॅक टू गॉड. 100% कोण जर या भक्ती मार्गाचं आचरण करत असेल तर माझं हे वचन आहे की तो भगवद्धामाला परत जाईल. आणि नंतर प्रभुपाद एक पायरी खाली उतरले, की कमीत कमी जो कोणी 90% या मार्गामध्ये उन्नती करेल त्याला मी वचन देतो की तो पूर्ण भगवद्धामामध्ये जाईल. पुन्हा एक पायरी खाली उतरले, की जो कोणी 80% भगवत भक्तीमध्ये उन्नती करेल त्याला मी वचन देतो की तो भगवद्धामामध्ये जाईल. पुन्हा एक पायरी खाली उतरले, जो कोणी 70% भक्ती करेल त्याला मी वचन देतो की तो भगवद्धामामध्ये जाईल. पुन्हा एक पायरी खाली उतरले, जो कोणी 60% शुद्ध भक्ती करेल त्याला मी वचन देतो की ते भगवद्धामामध्ये जाईल. त्याच्यानंतर पायऱ्या संपल्या. प्रभुपाद म्हणाले की नाव दॅट्स इट, कमीत कमी 60% तरी भगवत भक्ती करा. आता 60% हे ऍब्सोल्यूट आहे, आपणाला माहिती आहे किती, म्हणजे 60%. तर भगवंताच्या दृष्टीनं कमीत कमी 60%, म्हणजे आपल्या दृष्टीनं पूर्णपणे पुन्हा 100%. तर प्रभुपाद वचन देत आहेत की तुम्ही एक प्रामाणिकता दाखवा भगवंताला, जरी तुम्ही धडपडत असाल तरी भगवंत तुम्हाला उचलून घेतील. कमीत कमी प्रयत्न तरी करा, प्रामाणिकपणे प्रयत्न करा. कारण भक्ती हा जरी सोपा मार्ग असला कलियुगामध्ये, तरी ईश्वरस्य धारा हा कसा आहे, एखाद्या चाकूच्या धारे चाकूसारखा आहे, तिचे धारदार चाकू. रूपनारायण मग रूपगोस्वामी सर्टिफिकेट दिलं की असं असं रूपनारायणने माझा पाडाव केलेला आहे आणि त्यांनी तो दिग्विजय आहे, आणि त्याला आनंद झाला. पत्रक घेतलं आणि दादा दादा पायऱ्या उतरत आला मदन मोहनच्या, तेवढ्याच त्याला जीवगोस्वामी भेटला. जीवगोस्वामी म्हणले की आला एवढा काय आनंद झालाय. त्याने आत्ता मी रूपगोस्वामींची चर्चा केली आणि त्यांचा एका मिनिटामध्ये शास्त्रामध्ये फाडाव केला. जीवगोस्वामी म्हणले हे शक्यच नाही. शक्य कसं आहे, कसं शक्य आहे रूप गोस्वामींचं फाडाव कसं शक्य आहे. आणि त्यांना की असं का माझ्याबरोबर चर्चा कर. आणि मग तिथे रूपनारायण बसला त्याच्यावर चर्चा करत. जीव गोस्वामीने त्याचा भुस्सा केला, मराठीमध्ये सांगितलं सुतडा केला त्याचा पूर्णपणे. आणि तो रूपनारायण आणखी दुसरी भाषा शेपटी घालून पळून गेला. आणि जीव गोस्वामी आनंद झाला त्याला की असं मी माझ्या गुरुची सेवा कशी केली. आणि त्याला वाटलं की आता गुरु एकदम माझ्यावरती संतुष्ट होतील. म्हणून आले रूपगोस्वामी सांगितलं की असा हा रूपनारायण अशी घमेंड करून जात होता की तुमचा पाडाव केला, परंतु मी त्याचा पाडाव केला. पण रूपगोस्वामी म्हणाले की असं कशाला तू केलंस, अरे या जो वाद करायला आलाय त्याच्याशी वाद करण्यात काय करताय. वैष्णव हे कधी वाद घालण्यात रस घेत नाहीत. आणि त्यासाठी तुला अहंकार झालेला आहे. आणि ज्या व्यक्तीला अहंकार आहे की मला शास्त्र माहिती आहे, ज्या व्यक्तीला असा अहंकार वाटतो की मी सगळ्यांचा पाडाव करतो, ती व्यक्ती वृंदावनमध्ये राहण्यासाठी योग्य नाही. म्हणून तू ताबडतोब वृंदावन सोडून निघून जा. तर जीव गोस्वामी नम्र भक्त, त्यांनी गुरुची आज्ञा ताबडतोब मान्य केली. त्यांना कळालं की हा माझा अहंकार आहे, की माझं पांडित्य दाखवण्यासाठी मी त्याचा पाडाव केला. तर जीव गोस्वामी वृंदावन सोडून गोकुळला गेले आणि गोकुळ इथं जमुना नदीमध्ये मगरी जिथं राहतात त्या मगरीच्या घरामध्ये त्यांनी वास्तव्य केलं. आणि तिथे कधीतरी ते बाहेर यायचे आणि एखादा थोडंसं कुठं पीठ जमिनीच्या पाण्यामध्ये मिसळून ते खायचे. हीच त्यांची तपस्या. आणि कायम भगवत चिंतन याच्यामध्ये ते मग्न झाले. त्यांना वाटलं की मी किती अपराध केला, वृंदावन धाम सोडून मला जावं लागलं. अतिशय त्यांना मनात दुःख झालं. आणि असे कित्येक दिवस गेले आणि लोकांना कळालं की अरे असा कोणतरी साधू आहे जो मगराच्या टोहीत जाऊन बसलाय आणि तो बाहेर सुद्धा येत नाही आणि इतकी प्रचंड तपस्या करतोय. आणि त्याच वेळेला सनातन गोस्वामीला हे समजलं की त्याचा भाऊ रूपगोस्वामी यांनी अशी ही कठोर शिक्षा जीव गोस्वामीला दिलेली आहे. आणि म्हणून सनातन गोस्वामी रूपगोस्वामींच्याकडे गेले आणि त्याने सांगितलं की बंधू, वैष्णवांचे जे तीन गुण आहेत त्यांच्यामध्ये एक जो आहे हा तुम्ही पालन करत नाही. तर रूपगोस्वामींना असं वाटलं की असं काय चूक केलं, मी काय माझ्याकडनं होत नाही आहे. रूपगोस्वामी म्हणले की असं काय आहे, म्हणले की जीवे दया नामेरुची वैष्णव सेवा. तुम्ही जीवदया केली नाही किंवा करत नाही. नृप गोस्वामीला ताबडतोब कळालं की जीवदया म्हणजे मी जीव गोस्वामीवरती दया केली नाही. म्हणून सनातन गोस्वामी नृप गोस्वामी सांगितलं की त्याच्यावरती दया कर. काय झालं ते शेवटी तो वैष्णव आहे आणि तुझं रक्षण करण्यासाठीच त्यांनी पंडिताशी वाद घातला असेल, परंतु तू त्याला कृपा दे. म्हणून सनातन गोस्वामी आले गोकुळला आणि तिथे त्यांनी लोकांच्याकडनं ऐकलं की असा कोणतरी महान वैष्णव भक्त मगरीच्या डोहामध्ये बसून 24 तास सतत भगवंताचं चिंतन करतोय आणि ते इतके अंगाने कृष झाले होते, त्यांचं पूर्ण शरीर काडीसारखं झालं होतं. तर सनातन गोस्वामी यांना कळालं की ही जी व्यक्ती आहे दुसरी तिसरी कोणी नसून जीव गोस्वामी आहे. आणि म्हणून सनातन गोस्वामी तिथे आले आणि जवळजवळ त्यांनी जबरदस्तीनं जीव गोस्वामींना त्या डोहातनं ओढून काढलं. तर हे जीव गोस्वामी अत्यंत नम्रपणे सनातन गोस्वामींना शरण गेले आणि त्याने सांगितले की असं असं मी अपराध केलेला आहे की मी माझं पांडित्य दाखवण्यासाठी आणि वरवडची ही जी भक्ती आहे ती दाखवली, त्यामुळे रूप गोस्वामीने मला ही शिक्षा दिलेली आहे, मी वृंदावनमध्ये जाण्यासाठी पात्र नाही. सनातन गोस्वामी सांगितलं की नाही, रूप गोस्वामींना मी समजावून सांगितलं आहे तुला वृंदावनमध्ये यायला काही हरकत नाही. तर तात्पर्य काय की वृंदावनमध्ये जर जायचं असेल थोडासा अतिशय एक कण सुद्धा अहंकार शिल्लक नाही राहिला पाहिजे, एक कण सुद्धा पूर्णपणे भगवंताला शरण जाऊन पूर्णपणे भगवत चिंतन नम्रतेने. भगवत धामामध्ये अहंकार अजिबात चालत नाही कारण भगवत धामामध्ये एकले ईश्वर कृष्ण आरसव भ्रात्य तारे जैसे नसाय तार करे नृत्य. केवळ एकच भगवान श्रीकृष्ण जे आहेत हे परमेश्वर आहेत आणि बाकी सगळे जे आहेत हे दास आहेत. तर किती जरी उच्च कोटीचे भक्त आपण झालो तरी पण आपण दासच आहोत. जेवढे आपण उच्च स्तराला पोहोचू तितके आपण दास या रूपामध्ये आपल्याला पाहू ना की प्रभू. आता भक्त लोक आपल्याला प्रभू म्हणतात याचा अर्थ असा नाही की आपण प्रभू आहोत. आपण स्वतःला दासच समजलं पाहिजे, सर्वांचा दास. आपल्या भक्त मंडळींच्या मध्ये आपलं कुठलंही पद असो ते पद आपण भगवंताचा दास या दृष्टीनं त्याकडे पाहतो आणि तिची जबाबदारी जी आहे ही भगवंताची सेवा या दृष्टीनं आपण करतो. आणि अशा दृष्टीनं आपण भगवंताची सेवा ज्यावेळेला आपण करतो तर आपली जी स्थिती आहे किंवा आपल्याला जी पदवी प्राप्त झालेली आहे ही भगवंताच्या कृपेमुळे. आणि त्याचा जर आपल्याला अहंकार झाला तर ताबडतोब भगवंत आपल्याकडनं ती गोष्ट काढून घेतात. आणि म्हणून आपण भक्ती करताना सगळ्यात महत्वाचं आहे अहंकार रहित राहून केवळ आपण समजून घेतलं पाहिजे की आपण एक केवळ भगवंताचे शुल्लक दीन हीन दास आहोत आणि इथून खऱ्या भक्तीला सुरुवात होते. त्याला वाटतं की आज मी किती चांगलं बुक डिस्ट्रीब्युशन करतो, मी किती चांगला प्रसाद बनवतो, मी चांगलं मंदिर झाडतो किंवा मी किती चांगला प्रचार करतो, माझ्या इतके श्लोक निगडीमध्ये कोणालाही येत नाहीत, मी चांगली धोती कशी घालतो, माझा तिलक कसा चांगला लागतो. काही अहंकाराला काही सीमा नाहीये, कधी पण कसा पण अहंकार येऊ. आणि ज्यावेळेला आपण जजमेंटल ज्याला म्हणतो आपण ज्यावेळेला आपण तुलना करायला लागतो तिथून अहंकाराला सुरुवात होते. तुलना ह्याच्यापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे, याच्यापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे, तुलना केल्यानंतर वैर उत्पन्न होतं. म्हणून तुलना करताना ह्याच्यापेक्षा मी किती खराब आहे अशी तुलना करावी ना की आपल्यापेक्षा तो किती खराब आहे. आपल्याला उन्नत व्हायचं असेल तर ह्याच्यापेक्षा मी किती खराब आहे आणि मग भगवंत आपल्याला दाखवून देतील की आपल्यामध्ये अजून किती दोष आहेत. आणि आपले दोष आहेत हे आपण दूर करू शकतो. दुसऱ्यांचे दोष आपण दूर करायला मदत करू शकतो पण आपण दूर करू शकत नाही. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपले दोष दूर करणं. म्हणून भक्ती मार्ग जो असा आहे हा आपल्याला आपले दोष दूर करण्यासाठी मदत करतो. त्यासाठी दोष आपले दोष बघण्यासाठी आपल्याला शिकलं पाहिजे आपले दोष बघायला. आणि असं ज्यावेळेला आपलं दिसायला लागेल तर आपल्यामध्ये अशी भरपूर अजून शिल्लक आहेत आणि आपलं पूर्ण जीवन जाईल आपले दोष शुद्ध करण्यामध्ये. आणि ही आपली आपल्यालाच सेवा करायची आहे. आपण सगळ्यांची सेवा करण्यासाठी तडफडतो पण आपली पण सेवा आपणच केली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज की तुका सांगतात की तुका म्हणे या जीवा नको सोडू या केशवा. आता ते जीवाला का सांगतायत? कारण आपण दुसऱ्यांना सगळा प्रचार करतो, आम्हाला कोण प्रचार करणार? कोणी दुसऱ्यांना सांगितलेलं आपल्याला आवडत नाही. म्हणून आपणच आपल्याला सांगितलं पाहिजे, आपणच, की आपल्याला हे करायचं आहे. आपल्याला भक्तीमध्ये उन्नती करायचं असेल तर हा माझा आजच्या दिवसामध्ये आपलं हे टार्गेट एवढं करायचं, या महिन्यामध्ये एवढं, वर्षामध्ये एवढं, असं थोडं थोडं करत करत आपण पूर्ण शुद्ध भक्त होऊ शकतो. तर ही जी भक्तीची सीडी आहे, जेवढ्या वरती तुम्ही जाल तेवढा जास्त खाली अपटण्याचा धोका असतो. जेवढ्या वरती जेवढे जाल, म्हणून वरती गेलेला जेवढा आहे त्याला आणखी वरती जायच्या पायऱ्या फार सांभाळून जाव्या लागतात. खालती आहे पडला तर त्याला तेवढं काय लागत नाही, पण दहाव्या पायरीवर न पडला त्याला भरपूर लागतं. पंधराव्या पायरीवर पडला तर आणखी भरपूर लागतं. आणि जसं जसं वर जायला लागाल शिडीवरती, तुम्हाला अनुभव असेल की भीती वाटायला लागते वरती जायला. तर ही भीती कशाची? आपलं पाय जे आहे ते थरथरायला लागतात, म्हणून आपल्या भीती वाटते अरे आपण जाऊ शकू की नाही. पण भक्तीमध्ये सुद्धा जसं जसं आपण वर जाऊ आपल्याला अशी भीती वाटली पाहिजे. आपण भीती वाटते म्हणून आपण शिडीला घट्ट धरतो वरती जसं जसं जाईल तसं. जेवढे तुम्ही उच्च व्हाल तेवढं तुम्हाला भगवंताकडे संरक्षणासाठी मागणी केली पाहिजे छितकी. आणि जेवढे तुम्ही उच्च जाल तेवढी तुमच्या माया जास्त पाठीमागे लागेल. लहान आहेत त्यांना काही माया त्यांच्या पाठीमागे लागत नाही कारण ते मायामध्येच आहेत. पण जसे तुम्ही उच्च व्हाल तशी माया पाठीमागे तुमचे पाय ओढायला पाहते. म्हणून भगवत धामामध्ये ही जी शिडी पोचते आहे जसं जसं वरती जाल तसं तसं कठीण आहे. परंतु एक गुण तुमच्यामध्ये असेल नम्रता, आणि ज्याला इंग्रजीमध्ये ऑनेस्टी म्हणतात, प्रामाणिकपणा. आपण कुठे आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. आपण कुठल्या शिडीवरती उभे आहोत आपल्याला माहिती पाहिजे तर आपण पुढच्या शिडीवरती कसं जायचं. तर कधी कधी एक डावा पाय पाठीमागच्या शिडीवर पायरीवरती असतो, उजवा पाय पुढच्या पायरीवरती असतो. तर अशा अवस्थेमध्ये भरपूर भक्त असतात, ना ते धड उन्नत आहेत ना धड पतित आहेत, मधल्या अवस्थेमध्ये. बरोबर? तर ह्यांना उन्नत होण्यासाठी पतित जी म्हणजे आपण ज्या इतर ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी आपण भक्तीमध्ये अडकून पडलोय त्या सोडाव्या लागतात आणि मग पुढे पाय जातो. आणि तसं जर नसेल तर जसं आपण भक्तीमध्ये कधी कधी का उन्नत होत नाही तर आपले पाय जे चिखलामध्ये अडकलेले असतात. चिखलामध्ये तुम्ही पहा, चिखलातनं पाय फाड काढायचा प्रयत्न तर काय होतो, जास्त रुतून बसतो. चिखलामध्ये पाय एकदा अडकला तर तो पाय बाहेर काढण्यासाठी तुम्ही दुसरा पाय जोरानं दाबता, म्हणजे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त जोरानं आत जाता. तसंच जर भक्तांच्या संगतीमध्ये राहून आपण जर त्यांना जर संगत चांगली नाही असं समजत असेल तर आपला पाय रुततोय कशामध्ये, मायेच्या दलदलीमध्ये. आपण एक दिवस भगवंताच्या पासून दूर जाऊ. आणि म्हणून शरण जायच्या अगोदर तो काय समजतोय अर्जुनाला, एक मित्र समजतोय. हा, तो म्हणते की मी तुम्हाला एक मित्र समजलो, मी तुम्हाला सखा समजलो. हा, तुमच्याबरोबर मी प्रसाद घ्यायचो, तुमच्याबरोबर एकाच गादीवर झोपायचो, एकाच वेळेला आपण रानामध्ये जाणार, सगळं काही आपण केलं. तर मित्र म्हणून पाहिलं त्यामुळे फेमिलॅरिटी काय झालं, अतिपरिचयात आवज्ञा. आता भगवान श्रीकृष्ण हे भगवान, पण भक्ताला कृपा देण्यासाठी
खाली आले. असं नाही की भगवत पद त्याने सोडलं, परंतु भक्ताबरोबर प्रेम करण्यासाठी, त्याच्याबरोबर त्याला भक्ती देण्यासाठी किंवा त्याला सत्संग देण्यासाठी किंवा त्याला ज्याला आपण असोसिएशन म्हणतो त्यासाठी त्या त्या लेवलला आले. ज्यावेळेला अर्जुनाला समजलं असं की त्यांनी त्याचा त्यांनी दिलेला दिव्य संदेश त्यांना काय तेवढा महत्वाचा वाटला नाही. आणि फॅमिलियारिटी काय माझ्या मित्रासारखाच होतो, याचे काय ओपिनियन त्याला इंग्रजी म्हणतात, आदेश असं वाटत नाही, ओपिनियन हे आपलं एक मत देतोय. आणि म्हणून अर्जुन ज्यावेळेला भगवंताचं विराट रूप पाहतात त्यांना सखेती मत्वा आज मला माफ कर, मी तुला माझा सखा समजलो, आता मला समजलं तू कोण आहेस. बंधू मी तुला एक तुम्हाला एक साधारण भाऊच समजलो, पण आता मला समजलं तुम्ही कोण आहात. तर असं आपलं जे वैष्णवांचं रिलेशनशिप जे आहे या दृष्टीने ठरवलं पाहिजे, आपल्यापेक्षा सगळे वैष्णव महान, आपल्यापेक्षा सगळे वैष्णव महान. आणि त्याला जर समजा अरे हा माझ्याबरोबरच प्रसाद घेतो, माझ्याबरोबरच बाजूला झोपतो, माझ्या आम्ही ज्या नाणीमध्ये आंघोळ करतो तिकडेच आंघोळ करतो, तर हे जे समानत्व ज्यावेळेला येतं त्यावेळेला आपण त्यांनी केलेलं कुठलंही कार्य आपल्यासाठी किंवा त्याची जी भक्ती आहे किंवा त्याचं जे स्थान आहे भक्तीमध्ये याची आपल्याला कल्पना येत नाही आणि आपण अपराध करून बसतो. म्हणून त्यांनी कितीतरी सांगितलं, आपल्याला काय वाटतं की हे त्याचं एक मत आहे, त्यामध्ये आपल्याला कुठे त्याचा स्वीकार करावा असं वाटत नाही. म्हणून भक्तीमध्ये आपल्यापेक्षा सगळे उन्नत आहेत असा भाव असला पाहिजे, थोर आपल्याला कुठेतरी भक्तीमध्ये पुढे जायची इच्छा होते. अन्यथा आपण दलदलीमध्ये रुतून बसतो, आहे तिथेच, पुढे जाणारच नाही. आणि हा भाव जो आहे हा वैकुंठ भाव, स्वतः भगवंत हे सुद्धा आपल्या भक्तांच्या पेक्षा म्हणजे हीन समजतात स्वतःला. जे सर्वस्व सगळं काही ज्यांचं आहे हे भगवान स्वतः आपल्या गोपालांच्या बरोबर ज्यावेळेला कुस्ती खेळतात त्यावेळेला ते स्वतःचा पाडाव किंवा स्वतः ते कुस्ती हरतात. आता जो भगवंत जगन्नाथ जगाचा नाथ जो सदा विजयी आहे त्याला असं व्हायची काय गरज आहे की त्याच्यामध्ये ते आपल्या भक्ताला आनंद देत आहेत. पण त्याच भक्ताला ज्यावेळेला वाटायला लागेल की हा हे कृष्ण जे आहेत हे माझ्यापेक्षा कमी दर्जाचे आहेत, तर तो फार मोठा अपराध. आणि म्हणून वैष्णव आमची सेवा करण्यासाठी इथे येतात आणि त्यांच्या सेवेमध्ये भाव काय, त्यांचा उद्देश काय, आपण ज्या स्तरावरती आहोत तिथून वर आणावं. आणि म्हणून आपल्या स्तरावरती येतात आपल्याला वर आणण्यासाठी, तर आपण कधीही समजू नये की हा आपल्या स्तराचा आहे, आपल्याला वर आणण्यासाठी आलेला आहे. जरी आपल्यापेक्षा खालचा असला तरी आपण समजावं की अरे याच्यामुळे या भक्तीमध्ये उन्नती होती आहे. आणि म्हणून त्याचा आसरा आपण घेतलेला आहे, त्याचा आश्रय आपण घेतलेला आहे, त्या भावनेनं आपण त्याला शरण जाऊन त्याच्याकडनं आपण भक्ती करण्यासाठी उन्नत झालं पाहिजे. जरी तो अतिशय वाईट वृत्तीचा असला, तुला माहित आहे बिल्वमंगल ठाकूरची कथा, बिल्वमंगल ठाकूर हे एका वेश्येवरती आसक्त झाले होते, तर तिला भेटण्यासाठी ते काहीही करायचे. एकदा रात्री तिला भेटण्यासाठी गेले आणि नदीमध्ये अतिशय पूर आला होता, धोधो पाऊस वाहत होता. बिल्वमंगल ठाकूर नदीकडे आले, त्यांना पाहिले पाण्याचा प्रवाह तर भरपूर वाढलेला आहे, नदी जी पुराने भरून भरून वाहते आहे आणि त्यामध्ये जाणं धोक्याचं आहे. परंतु ते एवढे मग्न झाले होते चिंतामणी त्या वेश्याला भेटण्यासाठी की त्यांना हे समजलं सुद्धा नाही की त्यांनी काहीतरी असं ओंडक्यासारखं पाहिलं आणि त्याला पकडले आणि ते नदी पार करून गेले. आता वास्तविक ते काय होतं, प्रेत. आता पहा प्रेताला कोण पकडून जाईल का नदीमध्ये, कोणी नाही. पण तो एवढा त्याच्यामध्ये मग्न झाला होता की त्याला आपण काय करतो हे सुद्धा समजलं नाही. नंतर नदी ओलांडून आल्यानंतर धोधो पाऊस वाढतोय, त्यामुळे त्याने टकटक केली दरवाज्यावरती, चिंतामणी आतमध्ये आहे त्याला काही कळालं नाही हा आलाय. आणि म्हणून तिथे दोरीसारखी वस्तू दिसली, त्याला पकडलं आणि तो वर गेला आणि तो होता जहरीला अतिशय विषारी साप. पण तो एवढा त्या चिंतामणीमध्ये एवढा तल्लीन झालेला होता की त्याला हे कळावं सुद्धा नाही की आपण विषारी सापामध्ये विषारी सापाला धरून जातोय वरती. आणि वर आल्यानंतर धाडकन त्याने दार उघडलं आणि त्यावेळेला त्याची अवस्था कशी, केस सगळे विस्कटलेले, पाण्याने भिजलेले, अंगावर सगळ्या काटे, सगळं रक्त बाहेर येत होतं, कपडे सगळे फाटलेले, आणि चिंतामणी समोर उभा आहे. आणि चिंतामणीला आश्चर्य वाटलं की केवढा याचा निश्चय आहे, आणि तेवढेच त्याला दया पण आले चिंतामणीला. ते म्हणले की हे एवढेच जर तू कष्ट आणि एवढेच जर तू प्रयत्न एवढ्या प्रामाणिकपणे सर्व काही विसरून भगवंताच्या प्राप्तीसाठी करशील तर सगळ्या दुःखातून मुक्त होऊन तू भगवद्धामामध्ये जाशील. आता त्याने असा विचार केला, ए गब्बस वेश आहेस तू, तू का मला उपदेश करते, तुला काय माहिती आहे, असं म्हटलं नाही त्याने. त्याने सांगितलं की ए माझे गुरु सोमगिरी प्रत्यक्ष तुझ्या मार्फत बोलतायत. आणि ताबडतोब त्याने स्वीकार केला, तिला लोटांगण घातलं आणि ताबडतोब ते तिथनं बाहेर गेले. आणि नंतर आणखी पुढे कथा आहे, पण भाव काय आहे, जरी ती वेश्या आहे तरी बिलुमंगल ठाकूरने तिच्याकडनं गुरुकडनं गुरु तुझ्या मार्फत बोलतायत, गुरुचं स्वरूप त्या वेश्येमध्ये पाहिलं आणि म्हणून त्यांची भक्तीमध्ये उन्नती झाली. आणि ज्यावेळेला त्यांनी पुस्तक लिहिलं त्यावेळेला त्यांनी चिंतामणीला आभार मानलेले आहेत. तर आपण ज्या वेळेला भक्तांच्याकडे, कधी कधी भक्तांच्या मध्ये दोष असतात कारण प्रत्येकजण प्रयत्न करतोय, परंतु त्याच्याकडनं आपली ज्या वेळेला भक्तीसाठी मदत होते त्याचा आपण आयुष्यभर उपकार मानले पाहिजेत. ग्रेटफुलनेस ही कुणाची, सगळ्यांची आपल्याला मदत होते. प्रत्येक व्यक्ती आपल्या समाजामध्ये भक्तीमध्ये आपल्याला मदत करतोय, त्या सगळ्यांचा आपण ऋणी असलं पाहिजे. आणि अशा भक्तांच्याकडनं आपण भक्तीची जी ही सहाय्यता घेतो आहोत, या नम्रभावाने आपण भक्तीमध्ये उन्नती करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी भगवान पहा एवढे कृपाळू आहेत. अपिचेत सुदुराचार भजते माम अनन्यमाग साधुर्य हे मंतव्यम. भगवान सांगत अतिशय अतिशय वाईट अशा कामामध्ये माझा भक्त लागला असेल तरी पण त्याला साधू समजलं पाहिजे. त्याचं कारण का, क्षिप्रम भवती धर्मात्मा, कारण तो सरळ किंवा बरोबर मार्गावरती लागलेला आहे. ही भगवंताची दृष्टी, आपली दृष्टी काय असावी त्या भक्ताबद्दल. तर हा भाव जो आहे हा भगवंताकडनंच येतो आणि भगवंताचे जसे जसे आपण शुद्ध भक्त होतो तसा तसा भाव तो आपल्या हृदयामध्ये पण यायला लागतो. प्रभुपाद ज्यावेळेला अमेरिकेला गेले तिथे काही सगळे शुद्ध भक्त नव्हते. प्रभुपाद ज्यावेळेला अमेरिकेला मध्ये गेले त्यांना कोणालाही काहीही माहिती नाही काय करायचं. प्रभुपादांना प्रत्येक गोष्ट ही त्यांना शिकवावी लागायची. प्रभुपाद एकदा दक्षिण आफ्रिकेला गेले आणि दक्षिण आफ्रिकेला त्यांनी पुस्तकं वाचलं की गुरु आले की गुरूंची सेवा केली पाहिजे, म्हणून त्यांनी हरभऱ्याची उसळ बनवली आणि प्रभुपादांना अर्पण केले. प्रभुपाद म्हणाले दिस इज हॉर्स फूड, घोड्याचं अन्न आहे. पण प्रभुपादनी आपल्या त्यांना कळालं की भक्त काहीतरी सेवा करण्याचा प्रयत्न करतायत. आणि प्रभुपादांनी त्यांना प्रार्थना सुद्धा नीट म्हणालेच नाहीत, वंदे गुरु श्री चरणारविंदम, ते म्हणाले वंदे गोरु श्री चरणारविंदम. आणि प्रभुपाद म्हणतात की त्यात मला काय वाटलं नाही, गोरु म्हणजे गाय, ते म्हणतात मला गाय म्हणतात ठीक आहे पण म्हणतायत काहीतरी वंदे गुरु श्री चरणारविंदम. तर प्रभुपाद किती कृपाळू पहा. आणि एकदा तर प्रभुपाद आफ्रिकेमध्ये होते आणि आफ्रिकेमध्ये ज्यावेळेला गेले त्यावेळेला त्यांच्या शिष्यांनी त्यांचे कपडे धुवून बाहेर टांगून घातले होते. आणि सकाळी ज्यावेळेला प्रभुपाद मंगळारतीला जायची गेले त्यांचे कपडे नाहीत जाग्यावरती, म्हणून प्रभुपादनी जाऊन मंदिरमध्ये पाहिलं तर एका भक्ताने प्रभुपादांचे कपडे घालून मंगळारतीमध्ये नृत्य करत होता. तर प्रभुपादांनी किती सहन करावं लागलं पहा. प्रभुपाद एकदा गेले एका ठिकाणी तर एका मंदिरामध्ये असं 8 फूट झाड तुळशी आरती करून करत होते. तर प्रभुपाद म्हणले की हे काय, म्हणले की नाही मी असं ते वृंदावनला गेलो होतो, ते झाडाची पूजा करतो, ते म्हणून आम्ही पण हे सगळ्यात मोठं झाड आणलंय आणि त्याची आम्ही आरती करतो. तर प्रभुपादांना कुणीतरी झाड बघितलं, त्याने झाड, त्यांना माहिती नाही तुळशी आहे, त्याने आपलं सगळ्यात मोठं आपलं मोठं मंदिर आहे, मोठं झाड आणलं आतमध्ये झाड आरती करायची. तर प्रभुपादाने किती सहन केलं. काही काही भक्त सांगतात की प्रभुपाद 26 सेकंड अव्हेन्यूमध्ये होते, त्यावेळेला एकच बाथरूम, तर प्रभुपाद सगळे पुढे लाईन उभारायचे बाथरूमला आणि प्रभुपाद पाठीमागे उभारायचे आणि त्यांच्या पाठीमागे ना आलेला एक्सक्यूज मी स्वामी म्हणून पुढे जायचा. किती म्हणजे उच्च कोटी परमहंस. आणि त्याला असे प्रसंग येतात तर आम्ही कोण, आपल्याला कोणी थोडी वाईट म्हटलं किंवा थोडं कोणी आपल्याला पाहिजे तो सन्मान दिला नाही म्हणून तेवढ्यासाठी वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही. कधी कधी वाटतं की अरे आपल्याला एवढा सन्मान या मंदिरमध्ये गेला, एवढा सन्मान मिळतो, इकडे आल्यानंतर आपल्याला कोण विचार सुद्धा नाही. ते आपल्या नम्रतेला योग्य आहे, आपल्याला नम्र बनण्यासाठी ते योग्य आहे. आणि असे प्रभुपाद आपल्याला आपल्या आचरणावरून दाखवून देतात की कसं जे भक्ती जी आहे ही देण्यासाठी प्रभुपादने किती कष्ट केले. तर आपण पण त्याचा वाटा उचलला पाहिजे, प्रभुपादांना थोडा मदत केली पाहिजे. आपण आपल्या आयुष्यामध्ये पालन करून भक्तीचं आपणही दुसऱ्यांना जेवढी होईल तेवढी मदत केली पाहिजे. आणि असं ज्यावेळेला भाव आपल्यामध्ये की आपण सगळ्यांचे दास आहोत, सगळ्यांचे दास आहोत, त्याच्यामध्ये कोण लहान मोठा, स्त्री पुरुष, काळा गोरा, शिक्षित अशिक्षित, कुठल्याही प्रकारचा भेद नाही, आपण सगळ्यांचे दास आहोत. आणि म्हणून अशा दृष्टीनं नम्रतेने आपण भगवंताची सेवा करतो आणि सेवा दुसऱ्यांना देतो, त्यावेळेला आपलं मन जे आहे हे स्थिर राहतं. अन्यथा आपलं मन जे आहे हे चंचल राहत असतं कायम. कारण आपण ज्यावेळेला एन्जॉयर म्हणजे भोगता आणि कंट्रोलर म्हणजे नियंत्रण करणारा ज्यावेळेला स्वतःला समजतो त्यावेळेला आपल्याला त्रास होतो. पण आपल्याला अनुभव केला पाहिजे की भगवंत हे नियंत्रण करणारे आहेत आणि भगवंत हे भोगता आहेत, आपण नाही. भक्तीमध्ये सुद्धा आपण भोगता किंवा नियंत्रण करणारा बनलो तर आपली पण बुद्धी भ्रष्ट होते आणि आपल्याला पण भक्तीमध्ये धड उन्नत होता येत नाही आणि इतरांना पण आपण त्रास देतो आपल्या वर्तनामुळे. तर हा गुण जो आहे वृंदावनमध्ये जाण्यासाठी, भगवद्धामध्ये जाण्यासाठी, नम्रतेनं भगवंताचे भक्त आणि भगवंत याची सेवा करत राहणं आणि एक ना एक दिन भगवंताचं आपल्याकडे आकर्षण होईल, भगवंताला आपण आकर्षित करू. म्हणून ज्यावेळेला भगवंतासमोर आपण जातो असं नाही म्हणून जात की हो पहा आम्ही किती शुद्ध भक्त आहे. भगवंतासमोर ज्यावेळेला आपण जातो जे भक्ती रसामृतमध्ये सांगितलं की तीन गोष्टी आपण कराव्यात. पहिलं याचना, हे भगवंत मी किती पापी आहे, हे माझ्या पापाची लिस्ट नाही. नरोत्तम दास सांगतात की मोसम पतित प्रभो ना पाय विहार, की माझ्यासारखा पापी या जगामध्ये दुसरा कोणी नाही. पापो हम पाप कर्मो हम पाप आत्मा पाप संभवा त्राही माम कृपया हळे. पापो हम मी जे काही करतोय सगळं पापीच आहे. पाप कर्म हम माझे सर्व कर्म जे आहे हे पापाने बाधलेली आहेत. पापात्मा आता जे करतोय विचार सगळे पापीच आहेत. पाप संभवा जे काही मी करेन ती सगळी पाप होण्याचा संभव आहे. त्राही माम पण तू माझ्या ह्याच्यापासून रक्षण कर, असं नाही की मी करतो आहे, नाही तू माझ्या ह्याच्यापासून रक्षण कर, मी किती पापी आहे असं म्हणून भगवंताकडे जातो. आणि दुसरं जे आहे हे भगवंताची स्तुती करणं आणि तिसरं भगवंताकडे प्रार्थना करणं की माझं रक्षण कर. या तीन गोष्टी आपण भगवंताकडे ज्यावेळेस जातो आपण भक्तिरसामृत पदे पाहतो की मंदिरमध्ये पाळायचे नियम, त्याचा उद्देश काय आहे की मी एक तुझा दीनहीन दास म्हणून मी तुझ्याकडे येतो आहे आणि म्हणून तू माझा स्वीकार कर. अशा भावने ज्यावेळेस आपण जातो त्या ताबडतोब भगवंताचं लक्ष आपल्याकडे आकर्षित होतं. या भावनेमध्ये भगवंत आपल्याला ताबडतोब स्वीकार करतात आणि ती आहे वृंदावनमध्ये किंवा भगवद्भावमध्ये जाण्याची पात्रता. म्हणून भगवानसाठी आशय भक्त बना. भक्त म्हणजे केवळ प्रभुपाद सांगता येते की उथळ ध्यानी होऊ नये, फक्त उथळपणे एक करायचं म्हणून आपण जप करतो करायचं म्हणून डिस्ट्रीब्युशन करतो, करायचं म्हणून प्रसाद नाही, त्याच्यामध्ये भाव, नम्रतेचा भाव, त्याच्यामध्ये अतिशय कुठलाही स्पर्धा नाही कुणामध्ये, कुठल्याही प्रकारचे स्पर्धेच्या रूपेन नाही, फक्त सेवा म्हणून करायचं, त्याचं फळ जे आहे हे भगवंताकडे, हा भाव. हरे कृष्ण. हरि बोल. स्पर्धा करत होता आणि म्हणून त्याचं फळ त्याला इंद्राने दिलं. कुणाशी स्पर्धा करत होता मैत्री विश्वामित्र? वशिष्ठ. त्याला आपल्या तपस्येच्या बळावरती ब्राह्मण व्हायचं होतं, पण ब्राह्मणाच्या कृपेनेच आपण ब्राह्मण होऊ शकतो. नंतर तो विश्वामित्र नम्र झाला आणि नंतर गेला वशिष्ठाकडे, पाय धरले आणि तेवढी तपस्या भरपूर होती त्याला पाय धरायची ब्राह्मणाच्या. पण पहिला अहंकार की नाही मी माझ्या इच्छेनं होईन, आणि म्हणून त्याला भगवान इंद्राच्या मार्फत त्याला दाखवून दिलं की तपस्येच्या बळावरती तुला ब्राह्मण होता येणार नाही, भक्ताची कृपा पाहिजे. हरे कृष्ण. फार विचित्र व्यक्ती आहे समजण्यासाठी, भगवंत त्याचा फार उपयोग करतात अशा गोष्टीसाठी. पा जिकडे जिकडे कोणी तपस्या करायला लागले की ताबडतोब इंद्र अप्सरा पाठवून देते. सगळ्या अशा किती कथा आहेत महाभारतामध्ये पुराणामध्ये, कोणी जरा तपस्या करायला लागला की अप्सरा डान्स करायला आल्या. तर भगवंत इंद्राचे असे उपयोग करून घेतात त्याच्या माध्यमानं की तुमची तपस्या टेस्ट करण्यासाठी, की तुम्ही तपस्या जी आहे ही खरी आहे काही केवळ एक बाह्य रूप आहे, की तुमचं किती भगवंतावरती चित्त लागलेलं आहे याचा शोध घेण्यासाठी इंद्राचा वापर करतात. हरी बोल. इंद्राला समजणं फार कठीण आहे. आय टू आन्सर इन इंग्लिश, यू अंडरस्टँड मराठी? ओके. मराठीमध्ये ते प्रश्न विचारत आहेत की कृष्ण सांगतो की मी मोठा मी असा मला नमस्कार करा, शिव तर सांगतो की असं सांगत नाही की मी मोठा असं काही बोलत नाही, तर त्यात मोठा कोण? कारण शिव जो आहे एवढा नम्र आहे असं सांगत म्हणे मी मोठा आहे. कारण शिव मोठा नाही म्हणून तर सांगत नाही की मी मोठा आहे, आणि कृष्ण मोठा आहे म्हणून तर सांगतो मी मोठा आहे. आणि स्वतः शिव तर सांगतो की तुम्हाला जर भगवत प्राप्ती करायचं असेल, अहम भोगप्रद असतो मोक्षदस्तू जनार्दन, मी तुम्हाला जगातले सगळे भोग देईन पण त्याचा परिणाम पण तुम्हालाच भोगावा लागेल. म्हणून शिवजी सांगतात की मोक्षदस्तू सगळ्या दुःखातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही भगवान श्रीकृष्णाकडे जनार्दन त्याच्याकडे जा. आणि स्वतः कृष्ण सांगतात की सत्वम विशुद्धम वसुदेव शब्दितम, मी सुद्धा कृष्ण कॉन्शियसनेसमध्ये आहे, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस. भगवान शिव सांगतात की सत्वम विशुद्धम वसुदेव शब्दितम, मी सुद्धा कृष्ण भावनेमध्ये आहे, शिवजी सांगतात. अंडरस्टँड वर्ड हरे कृष्ण मंत्र, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. भक्ती वी डोंट स्पेक्युलेट, भक्तीमध्ये आपण तर्क नाही करत, आपण सांगेल तसं ऐकतो. नाहीतर तुम्ही असं म्हणाल की अरे माझं गणपतीकडे लक्ष आहे, शिवाकडे लक्ष आहे, दुर्गेकडे लक्ष आहे, तर तुम्ही तुमचा स्वतःचा मंत्र निर्माण कराल, हे अंबिके हे जनार्दने हे शिवे हरे कृष्ण हा. तर असं आपण तर्क करून नाही की माझं इकडचं इथं नाही, तर आपण भक्ती जी आहे, रिलिजन विदाउट फिलॉसॉफी इज सेंटिमेंटल. भक्ती जी आहे हे जर त्याला शास्त्राचा आधार नसेल तर एक भावनावश होऊन केलेलं कृत्य आहे, आणि त्याचं फळ काय? भावनाच, भावनावशच आपल्या भक्तीमध्ये उन्नती होत नाही. आणि म्हणून स्वतः शिव सांगतायत की तुम्ही जनार्दनाची शरण घ्या, आणि त्याच्यामुळे शिव जास्त संतुष्ट होतील त्याचं ऐकलेल. म्हणून प्लीज रीड दॅट ओ युअर ड्रीम ओ ओके सो यू शुड चेक युअर ड्रीम विथ द स्क्रिप्चर, अदरवाइज इट जस्ट हॅल्युसिनेशन. समटाइम्स यू गेट ड्रीम, ऍक्च्युली इन मराठी दिसे मनी वसे ते स्वप्नी दिसे, बिकॉज युअर सो मच अटॅच टू शिवा, So he's coming in your dream. Check Bhagavad Gita and Bhagavatam if he says like that. शास्त्रामध्ये सांगितलंय की पहा, नाहीतर ड्रीममध्ये येऊन आपल्याला कोणी काय सांगते हो, कृष्णात कृष्ण सुद्धा आपल्याला वाटतं की हा कृष्णच येतो, ऍक्च्युली आहे आपला मनातनं केलेला कोणतरी. तर कृष्ण जर सांगत असेल तर त्याने शास्त्रामध्ये पण सांगितलं पाहिजे ना. नथिंग रॉंग व्हॉट यू कॅन डू, यू प्रे टू शिवा दॅट मेक मी डिवोटी लाईक यू, मेक मी डिवोटी लाईक यू, आय कॅन ड्रिंक पॉयझन टू प्लीज कृष्णा. No, it is a concoction. That is not a proper mantra. See, you are doing, when you are saying Hare Krishna mantra, Om Namah Shivaya is included in that. You don't have to chant it separately. Everything is included in that. One mantra, this is why it is called Maha Mantra. You don't have to add anything. If it is required, Lord Shiva would have done that before. But it is not required. Shiva is happy to see you chanting the name of Krishna. Hari Bol. हा, दोन प्रश्न आहेत. कृष्ण भक्ती करना बड़ा खतरे का मामला है. क्योंकि हमने सुना है कि जो भी कृष्ण भक्ति करते हैं वे बर्बाद होते हैं. इनका व्यवसाय फेल होता है, वे गरीब बनते हैं, और जो शिवजी के पास जाते हैं वह अमीर होते हैं. पीटीओ. इतर देवी देवता व भगवान भी कृष्ण यांच्यात काय फरक आहे? अरे मराठी आणि हिंदी. जो आप बता रहे वो भागवत में बताया है. जो आप बता रहे हैं कि शिवजी के भक्त बड़े अमीर होते हैं और कृष्ण के भक्त भगवान सब कुछ निकल लेते हैं, ठीक है, तो ये सही है. हरी बोल. लेकिन शिवजी के भक्त क्या चाहते हैं? धन चाहते हैं. तो शिवजी क्या करते हैं? उसको धन देते हैं. भगवान कृष्ण के भक्त धन नहीं मांगते हैं, भगवान को ही मांगते हैं जो धन देता है. तो उसको क्या कम है? अभी देखिए, भगवान से आपको एक कार चाहिए या जो जगन्नाथ सब सृष्टि का मालिक है वो आपको चाहिए? बराबर है. अगर भगवान आपके साथ है तो पूरी दुनिया आपकी सही. तो भगवान क्या करते हैं? भक्तों को सब कुछ देते हैं, खुद को भी दे देते हैं भगवान. लेकिन शिव जी के पास उनके भक्त क्यों ले, किस लिए जाते हैं? कुछ तो चाहिए, मुझे ये दो दो, मुझे ये दे दो, मुझे वो दे दो. तो शिव जी कहते हैं कि ठीक है, आशुतोष दे देते हैं, लेकिन उसके परिणाम भी हमें भोगने पड़ते हैं. तो भगवान श्री कृष्ण जो देते हैं उसके परिणाम हमें भोगने नहीं पड़ते, क्योंकि उसको कोई परिणाम ही नहीं. तो इसीलिए शिवजी को आशुतोष कहा है. आपको एक कथा मालूम है कैसे शिवजी ने एक आशीर्वाद दिया था और बाद में शिवजी प्रॉब्लम में आ गए. तो शिवजी है, चलो ले लो ले लो, कम से कम हमारा एक तकलीफ तो कम हो गया. जैसे प्रभुपाद कहते हैं कि मां को जब पांच बच्चे होते हैं तो एक बच्चा रोते रहता है, मां मां उसका रोते ही रहता है. तो मां क्या करती है? उसको जो चाहिए वो देती है. इसलिए नहीं कि वो देना चाहती है उसका रोना बंद करने के लिए. इसलिए देव देवताओं के भक्त जो है रोते हैं, दे दो ये दो ये दो, तो उसका रोना भरने के लिए देव देवता क्या करते? ले लो भाई, रो मत, रोना मत हमारे मंदिर में आके, ये दे दो ये दे दो, मैं ये करूंगा वो करूंगा, तो ले लो जाओ. तो भगवान श्री कृष्ण वैसे नहीं है. भगवान श्री कृष्ण कहते हैं कि ये मूर्ख है मेरा भक्त, लेकिन मैं होशियार हूं, तो जो जो मांगता है मैं उसे नहीं दूंगा, उसको जिसकी जरूरत है वो मैं दे दूंगा, उसको वो मांगता है वो नहीं दे दूंगा. तो इसलिए देखो, आपको एक लाख रुपए चाहिए, आगे मिल गए, आपको घर लेके जा रहे, किसी ने आके आपको डाका डाल दिया, आपको भी खत्म कर दिया, तो क्या फायदा है उसका 1,00,000 रुपए का? तो इसलिए भौतिक सृष्टि में जिसके पास है, जो भी है, उसके शत्रु बहुत होते हैं, लेकिन भगवान के भक्त के शत्रु कोई भी नहीं था, क्योंकि उसके पास कुछ है ही नहीं। तो इसलिए देव देवताओं की उपासना करने से आपको मिलेगा कुछ, लेकिन ऐसा नहीं है कि वो देव देवता दे रहे हैं आपको, वो भी तो भगवान ही दे रहे हैं। ऐसा देवता कोई स्वतंत्र नहीं है। देवता कहां से ला रहे हैं? अभी सूर्य जो है आपको इतना हीट देता है या प्रकाश देता है, कहां से उनको मिल रहा है? वो स्वतंत्र नहीं है, उनको तो मिल रहा है भगवान के पास से। मद भयात वहति तापो हम सूर्यस्तपति मद भयात। ये जो हवा जो चल रही है, भगवान बोलते हैं कि मेरे डर से चल रही है। सूर्यस्तपति मद भयात, भगवान के लिए सूर्य जो है आकाश में है, ये मेरे भय के कारण सबको सृष्टि में प्रकाश दे रहा है। तो ये देव देवता जो है, ये डिपार्टमेंट हेड्स है, गवर्नमेंट में डिपार्टमेंट हेड्स होते हैं, वैसे डिपार्टमेंट हेड्स है, उनको स्वतंत्रता से कुछ नहीं निर्माण कर सकते हैं। जैसे कि इंद्र को देखो, इंद्र को ऐसा लगा कि अरे मैं तो बारिश दे रहा हूं, मेरी पूजा क्यों नहीं कर रहे हैं? लगा ऐसे इंद्र को, आपको तो गोवर्धन लीला पता है, लेकिन गोवर्धन ने उसको दिखा दिया फिर से उसकी जगह। इसलिए सब देव देवता जो है, ये आपको जो चाहिए कभी कभी दे देंगे, ऐसा नहीं है कि सब टाइम देते रहते हैं। हाँ, लेकिन भगवान श्री कृष्ण बहुत होशियार है, और ऐसा नहीं है कि भगवान श्री कृष्ण के भक्त गरीब होते हैं। आप युधिष्ठिर महाराज को जानते हैं? युधिष्ठिर महाराज जो है, ये भगवान श्री कृष्ण के निस्सीम भक्त है, वो तो पृथ्वी के सम्राट थे। परीक्षित महाराज भगवान श्री कृष्ण के भक्त थे, पृथ्वी के सम्राट थे। अगर देना है भगवान तो उसे देते हैं, तो हमें क्यों नहीं देते कि हमको पता नहीं कैसे भगवान की सेवा में उसको लगाना है, इसलिए नहीं देते। तो जैसे पता चलेगा, जैसे प्रभुपाद जी 40 रुपया लेके अमेरिका गए और 10 वर्ष में 108 मंदिर, अभी कौन सा ऐसा बिजनेसमैन है दिखाओ कि 40 रुपये से बिजनेस शुरू कर दिया और 108 पूरे दुनिया में मंदिर बांधे और करोड़ों करोड़ों पुस्तकों का वितरण किया और खुद के लिए कुछ नहीं रखा? कोई है ऐसे व्यक्ति? कोई नहीं। तो कृष्ण ने प्रभुपाद जी को इतना दिया, ऐसा नहीं कि भगवान श्री कृष्ण के भक्त गरीब होते हैं। बोलिए, मेरे पास अभी 1, 2, 3, 4 प्रश्न है, तो आपको कोई शंका है तो बोलो बोलो बोलो। प्रभुपाद जी इस तात्पर्य में बता रहे हैं, इधर बताते हैं, मनुष्य ने भगवंताच्या श्री कृष्ण या आदि रूपावर मनाला एकाग्र करावे, भगवंताच्या अन्य रूपावर ही भटकू देऊ नये। भगवंताची विष्णू नारायण राम वराह आदि अनेक रूपे आहेत, परंतु भक्ताने अर्जुना समोर उपस्थित असलेल्या रूपावरच आपले मन केंद्रित करावे। मराठी जानते? अच्छा, तो भगवान श्री कृष्ण जो है, कृष्णस्तु भगवान स्वयं, और बाकी सब उनके अवतार है। तो आप कितने अवतारों की उपासना करोगे? तो इसलिए कृष्ण की उपासना करने से सब अवतारों की उपासना अपने आप हो जाती है। और गोपी देखिए, जब भगवान ने रासलीला की और रासलीला के बाद भगवान उनको छोड़ के चले गए, और बाद में गोपी उनको ढूंढने लगी,
तो भगवान उनकी परीक्षा करने के लिए कितने ये मेरे श्याम सुंदर रूप पर